तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपक कदामयं ददाति स्वपदान्तिकं। श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौर भक्त वृंदा। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति। ईश्वर परमकृष्ण सच्चिदानन्द विग्रह अनादिरादिर्गोविन्दं सर्वकारणकारणं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविरेव चाहम्। हरे कृष्ण। सकड़ागमका निगेलो दंडवत प्रणाम नमस्कार। आणि आता अष्टमी सीजन चालू झाला। सकडकडेन अष्टमी प्रवचन सुरू झाला। सीरीज ऑफ प्रवचन ऑन गोकुल अष्टमी निगेल मनान तो एक प्रश्न केन्ना आसा आम्ही कशी आमगेलो जन्म मुंबई झालेलो आणि शिक्षण बॉम्बे झालेले मराठी वातावरण तो वातावरण मराठी आणि मीडियम मराठी शिकले आम्ही आणि फर्स्ट एम बी बी एस झाले मागीर फर्स्ट टाइम लाईफ ऑन तू गावा गेलेलो त्यांना थोडे थोडे कन्नड थोडे थोडे कोब्बू म्हणून पुरा शिकले आशिले। त्यानिमित्ती निगल मनान तू कोंकणी प्रवचन करताना मनात एक केन्नाय प्रश्न आसा म्हाका की आता कृष्णाक एक वचन सांगचे की बहुवचन सांगचे, कृष्णाक तांनी तुम्ही अशें सांगचे की कृष्णाक तूं म्हणून सांगचे। मिगेल मनान तूं केन्नाय द्वंद्व बस म्हणून मिगेल भावान म्हाका फिडबॅक दिल्लो आशिल्लो की आमी तुम्ही केन्ना म्हणचे म्हणून, तर जरी मिगेल मनान तूं केन्नाय द्वंद्व चालू आसता कशें म्हणचे म्हणूकच ना, तरी तुमकां मिगेल विनंती आसा केन्ना केन्ना हांव देवाक बहुवचन सांगता केन्ना केन्ना एक वचन सांगता, तर तुम्ही ते प्लीज फॉरगिव मी फॉर माय इल एक्सपर्टीज। आम्ही पुरा आमगेले आमची गेली म्हणजे मुंबई आमची गेली गावची आम्ही गेली कशी स्वीट आमची गेली गॉडच ऐकताना गम्मत जाता तशी आम्ही केन्नाय आमगेले भाषेन तू देव म्हळ्यार देवा तू अशें म्हणचे स्वाम्या मात्र आम्ही तुम्ही असे म्हणचे आणि मायंगेक आणि मावांक तुम्ही म्हणचे आणि भाय्या भाय्यो मालगड देरू ताका तुम्ही म्हणचे अशी गंमत असतो। एनिवेज आमगेल्या आयुष्यान तुला सकळा पशी महत्वपूर्ण उत्सव जन्माष्टमी आम्ही सहान असताना आमगेल मानता ते वचे आशिले आणि आमगेल सहान असतानाचं उद्घाटनारी मानता ते वचे प्रभादेवीक आणि थंय रात्री थंय जागरण करचे असं तर भारी कष्ट जाता सहान असताना नऊ गंडल सगळी दोळ बंद जातली तर बार घंटे ते जागरण करचे म्हणजे काही कष्ट आशिले पण एक त्यांच्या गंमत आशिले म्हणजे रात्री आमगेल आम्मा आणि पुरा मालगड बायले मनशी पुरा पायार बसून दही पोव खाऊचे आशिले सकळांक त्या दही पोव रोज म्हळ्यार कशी रोज म्हळ्यार सांगचे जायना ते इतली अद्वितीय रोती रोज ताका त्या दही पोव आनी तांतू लोणी आसा थोडेशे तांतू थोडी चक्कर आसा आनी ते पायार बसून आम्मान सांसान चेडवांक तोंड लावचें आशिल्लें हांव जाल्यार मागीर भयणी मागीर मागीर भाव अशें पुराय लावचें आशिल्लें आनी ते आमी देवाक विष्णू दल तुळशी दल अर्पण करचें आशिल्लें सहस्त्रनाम जप करून अर्पण करचें आशिल्लें तें म्हाका उडगास आसा आनी मागीर अनेक दीस थंय मानता ते राबून न्हू दही हंडी पडची आशिल्ली थंय सांसान चेडवांक कृष्ण करून तांतू ताका वयर चडून सगळे हाता दाखोवन ती मडकी पोवणू आनी फुडें गंमत करचें आशिल्लें आनी मागीर ते बंबय्या गोविंदा ते घरात नाही पाणी घागर तानी रे गोपाला गोविंदा रे गोपाला अशें करून उद्दां उड्डूक आशिल्लें रंगी बिरंगी उद्दां कलर्ड उद्दां भारी गंमत आशिल्लें तंतू कसले तूं म्हाका अशी उडगास ना की नथींग वॉज वल्गर तंतू एवरीथींग वॉज सो प्युअर त्या खातीर ते मेमरी मेगेल मनान तूं भारी लायक करून बसले आसा मागीर मानता ते वताना आमगेल्या मानतालो मालगड पोतू मेगेलो अण्णा आनी मानतालो तीन धूव आशिल्ले मागीर मालगड भयण आशिल्ले आनी मोगान म्हाका सांगनासतना कोकण व्हरचें आशिल्ले आनी थंय मोगान दोन दीस रपचें आशिल्ले आनी मस्त लोणी आनी दही आनी पोवपाचो आशिल्लो बारीक गंमत आशिल्ली आनी पंचकात आई विशेश म्हळ्यार ही पंचकात आई आनी ते चिके चिके आल्ल घालून केल्ले अशें म्हणटा चिके चिके तीख आसता कसं म्हणटा का वॉट इज इट कॉल्ड समथींग पंजरी पंजरी तेय करचें आशिल्ले तर ते आमगेल्या गौड सारस्वत ब्रह्मणा लायफांत मेगेल अनुभव प्रमाणे सर्वश्रेश्ठ उत्सव म्हळ्यार अष्टमी उत्सव कितें म्हळ्यार आमगेल्या पुराय फस्ट संप्रदायांत कृष्ण सर्वश्रेश्ठ देव आमगेलो आनी भगवत गीता श्रीमद भागवतान सांगिल्लें आसा सर्वस्व चाहम हृदयसन्निविष्टो आनी अहम सर्वस्य प्रभवो मत्ता सर्व प्रवर्तते हा सकळ कडेन देवान सांगिल्लें आसा की हांव देव अहम बीज प्रदपिता तुमगेलें सकळाला आनू हांव तुमकां सकळांक बीज हांव दिलां बीज प्रदपिता तुमगेलो हांव तेन्ना मागीर ती आमकां आमगेले ज्ञान कृष्णा बद्दल म्हाका दिसता मागीर म्हाका पळयल्यार केन्नाय अपूर्ण आसा तशें म्हळ्यार कोणाक कोत आसा की कृष्ण बलरामाक धाकलो भाऊ यशोद अल्पोतू नंद महाराज अल्पोतू वसुदेवालय पोतू आनी थोडे वर्स वृंदावन आशिल्लो मागीर थोडे वर्स मथुरेचो चमकला मागीर द्वारका चमकला अशी पुरो आमी स्थान दोन आयकले आसा पण कृष्ण भक्ती मार्ग आयले मागीर मात्र कृष्णाले पुरा गुरुत जाला तशी पूर्ण मदा पूर्ण विदम अशी देव कही की इतले पूर्ण आस कही इतले पूर्ण आस कही तांतूतल्यान कसलेय भायर पडल्या रे ब्रह्मांड भायर पडलो म्हणल्याक या वैकुंठ भायर पडलो म्हणल्याक देव तशी वर्त कही आनी ते भायर पडले वस्तूच पळय वैकुंठ जावं ब्रह्मांड ते परिपूर्ण आसले एक परिपूर्ण वस्तून तूं कसले ताजे अंश भायर पडले मागीर तो अंश ही परिपूर्ण जातकय आनी देवूय परिपूर्ण करतकय देवाक कसले उण जायना देर इज नो डेफिशियंसी आनी भायर पडले वस्तू तिवूय परिपूर्ण कय देवा म्हणकेची अचिंत्य तशी म्हणून सांगचे जायना ते कशी एक्सप्लेन करचे म्हणून सांगचे जायना देवाल प्रत्येक कसं वस्तू आहे एक नमुने द्वंद्व कशी अनतो अहियाम अनतो अनियान महतो महियान असते देव आमगेलो कशी सकळा पशी सान जातकय तो कापसा पशी लेस वेट जाता आणि बिगर दॅन द बिगेस्ट आणि हेवियर दॅन द हेवीस्ट काही सकळा पशी चड वजन आणि सकळा पशी व्हडलो आकार काही एक पंता आणि तो अनियान दोन अणु भितर मध्ये असते आणि अणु भितरही असते एक पेशीय जीव असतो आम्ही बा तगल भितरही असं काही अणुरूपांतू आणि कसं म्हणू, द्वंद्व कशी कशी कळू शकतो ना, म्हणून देवाला अस्तित्व कशी अचिंत्य नाही कोळच्या भारी कष्ट. आणि कोणा कळत काही तागेल दय आणि करुणा कोणावर असं ताक मात कळत गेले. अनलेस अनलेस यू अचीव द मर्सी ऑफ द लॉर्ड थ्रू द सेंटली पीपल ते कसं नाही कळणार काही. त्या तरी सांगला की देवान पुरा तागेले साक्षात्कारू तगेले अनुभूती तगेले विषयांत पुरा अनुभव असल्या ते पुरा तिजोरी मेरी इट्स अ बिगेस्ट वेल्थ बिगेस्ट इनव्हॅल्युएबल वेल्थ इतकं अमूल्य असते ते साक्षात्कारू. पण त्या तिजोरी चावी असल्या ते पुरा संतजना देऊन दौरले गेले तागेला दवर नाही भूताला दवर नाही. त्या महत्वपूर्ण अमूल्य साक्षात्काराच्या बिगातू संत जना देऊन दौरला काही त्यांनी त्यांना कोणा दिसता त्यांना देव येत काही अशी पुरा ब्लँकेट परमिशन देऊन दौरले असत की तुमचं कोणा वैरी मन येता कोणावर मोग दिसता त्यांना या बिगात घालू ते साक्षात्कार ओपन करू येत काही. तसं मारी त्याचे कारण असे मारी की देवानं स्वतःक तगेल भक्त अत्यंत देऊन सोडला हा तुमगेलो म्हणून. हा सकल जगत ते तगेल नियंत्रणा भीतर असते सकल जग पुरा निर्माण असतोय क्रिएशन सृजन द अल्टिमेट क्रिएशन ते स्पिरिच्युअल क्रिएशन असो म्हणजे मटेरियल क्रिएशन असो काही जन्म मृत्यू अस थं असो आपला जन्म नाशी असो ते पुराकडे ना सकलकडे नियंत्रण द्यावं असते. आणि खाईकडे ना देव कसं काम करना फ्लूट घेऊन मदत मात्र आणि नाच करतो आणि खेळचे गंमत करचे खाई पळल्यावर तो काम कसं दिसना काही. एकलो आशिलो एक फॉरेनर आशिलो तो इंडिया आयलो एक पद्धा आणि तो मस्त कडेन भोवलो इंडियन तो सकड कडेन सकड देवस्थान पळयले साऊथ इंडिया पळयले नॉर्थ इंडिया पळयले मागीर ईस्ट इंडियान तू गेलो जगन्नाथ पुरी तू मागीर द्वारकेन तू गेलो हंगा गेलो थंय गेलो सकड कडेन गेलो देवी देवस्थान पळयले शंकरा देवस्थान पळयले गणपती देवस्थान पळयले हनुमंता देवस्थान पळयले सकड नमुने जितून देवस्थान गेलं ना आमगेलं ना कशी हा फातरा ते शेंदूर लावून ताकाही पूज करपाची आमगेलं श्रद्धा म्हणा कशी चराचरांचं श्रद्धा सांगता खाई खाई बैलाक पूज करता ती खाई गायी पूज करता ती त्यांना पक्षी पूज करता ती कसं कसं आमगेलं ना म्हणून वाघा पूज करता ती वाघोबा म्हणून पूज करता ती आमकां तेंकां दिसता अशी कशी आहे. पण आमकां मस्त मोठे डीप सायन्स असा प्रकृतीन तुल्या प्रत्येक वस्तू पूजनीय काही आमगेल शास्त्रांत म्हणून आमगेल शास्त्रांत तांकां गंमत दिसता फॉरेनरांक अरे प्रत्येक पळय पोळ पोळ पोळा संक्रांती म्हळ्यार एक उत्सव असा महाराष्ट्रांत तरी पोळा तांकां बैला पूज करचे असा प्रत्येक निमित्त असा जनावरांक पूज करची मागीर रुक्का पूज करचे असं एक प्लांट असं तुळशी म्हणून ताचं प्रदक्षिण करचे असं नित्य आरती करचे असं उदक घालचे असं पांय करचे असं त्यांना पुरो विचित्र दिसता. तशी तो मनुष्य पुरा देवस्थान पोवून आयलो आणि मागीर कृष्णा देवस्थान आयलो आणि ताणें म्हणले आत्माक खंडीत कळला की कृष्ण मातृ परम भगवान म्हणून कशी शंकर पहिले ध्यान करत अस देवी पहिले ती खंचन भिंगड भिंगड नमुने देवी असतात तू कोणाचे त्रिशूळ मारत अस कोणाचे कसं करत अस काम करत अस हनुमान तू एक संजीवनी घेऊन पर्वत घेऊन धावत अस आकाशांत तू आणि गणपती कसं करत अस सकड काम करत अस काही एव्हरीबडी इज बिझी वर्किंग एकलो मात्र मुरली जाऊन राबला आणि वाजेत अस काही कसं नाही काम ना ताका आणि सांगता की तोच नियंत्रण काही सकाळला आणि तो कसं नाही करता देखपणा कशी करतो मी करतो हाऊ इज डुईंग दॅट लीला अवतार बलराम त्याच्या लीला कातरी विस्तार करून सोडला मग बलरामांनी पुरा चतुर्व्यूह आणि पुरा निर्माण करते असं वैकुंठ निर्माण करते असं मागीर महाविष्णू जाऊन त्यांनी नारायण जाऊन वैकुंठ पुरा नियंत्रण करचे असं त्याचे मागीर महाविष्णू जाऊन भौतिक निर्माण करचे असं त्याच मागीर गर्भोदशा विष्णू जाऊन पुरा देवतांक जन्म दिवचे असं आणि पुरा ब्रह्मा जन्म दिवचे असं जीवसृष्टी निर्माण करचे असं सर्ग उपसर्ग कितली मेटिक्युलस काम असं पण स्वतः कसं नाही करणार. आणि सगळे अवतार असत पळ महाविष्णू डोळे नीत काढतला ऐकून कारण सागरांतून ऐकून नीत काढचे आणि श्वास घेऊची मात्र श्वास घेऊच बाहेर ब्रह्मांड निर्माण जाते. आणि मग ब्रह्मांड निर्माण झाले मग श्वास सोड झाले मग ब्रह्मांड निर्माण झाले मग डोळे सोड एक पण पोळच मात्र काही दृष्टी पाहत आणि मग त्रिगुणांक ऍक्टिव्हेट करते असत आणि एक पण डोळे सोड पळून झालं पळ पळून झालं मग आपोआप नीत काढते असत मग आपोआप पुरा त्रिगुण आणि पुरा ऍक्टिव्हेट जाऊन पुरा नमुन्या सृष्टी निर्माण दत्त अस 84 लक्ष योनी निर्माण दत्त अस तसं नाही काम करतो ना नीत काढ मात्र आमचे तर गर्भोदक शाही तशीच आराम करतो लाईक करणं लक्ष्मी पाय चिंताच लाईक करणं आणि एक मात्र देव काही एव्हरीवेअर रेस्टिंग आणि दक्षिण भारतात गेलं रे ऑल टाइम स्लीपिंग ओनली रंगनाथा गेलं लायक नीत काढतो हा तशी दळा लावून लायक नीत काढतो अनंत पद्मनाभ नीत काढतो आणि बाकी सांसार मंदिर मस्तच होती देवान सांगून दौरलं असं माझं नीत घेत पळ त्याचं नाव साऊथ इंडिया होता आणि ते लायक नीत काढतो आणि केदना अशी गंमत म्हणून मका प्रशासन करच्या मनात पळ ऍडमिनिस्ट्रेशन त्याचं नाव द्वारके होता केदना भरपूरचे मन येत पळ लायक करून 56 भोग खावचं म्हणून मन येतात रिंगवंगण नमून नमून जेवण फसं मन येत पळ लायक करून खाव का म्हणून दिसतात त्यांना जगन्नाथपुरी होता आणि मग केदना मर्यादा ज्यांना शिकवत्या मन असत त्यांना अयोध्ये होत रे आणि त्यांना खेळचे मन करत पळ गंमत करते मन करता त्यांना वृंदावन होत रे भारी लायक देव आम गेला कस नाही करणाशी पुरा करतस काही एवढं एक द्वंद्व असं एवढं एक नमुन्या ड्युअलिटी असं तशी कस नाही करणार काही आणि पुराही करत काही बोथ थिंग्स टुगेदर अनेक नमुने द्वंद्व असत कशी सांगून झाला महतो महियान एक पटी एक टायमान तू सकळापशी वोट आणि सकळापशी वजनदार असते आणि त्याच टायमाक सकळापशी लेस वेट लो वेट आणि सकळापशी सान आकार असते अन तो अनियान दोन मग केंद्र आणि कळली त्या कशी म्हणून अणू भितरे असते आणि दोन अणू मध्ये तू असते चराचरान तू व्यापून रमला तो त्याच्यात गेल देव असं आणि सकळ कडेन वैकुंठान तू सगळे अधिपत्य अस राज्य आणि वृंदावना येताना चप्पले घालना घेतो कसं नाही अलंकार ना मुकुट ना कसं नाही ना फॉरेस्ट फ्लॉवर के जन्म वनान तुला फूल असतात त्याचा निंगण म्हणजे फूल टप त्या पुढे घालून भोवचे असत चप्पले घालणं काही आणि वैकुंठ असताना इथली ऐश्वर असतं काही इथलं ऐश्वर असं लक्ष्मी सहस्र शतसंभ्रम सेव्य मानव गोविंदम आदिपुरुषम तमहम बजामी ब्रह्मान सांगेल असं एक लक्ष्मी नाही काही अनंत कोटी लक्ष्मी लक्ष्मी सहस्र शतसंभ्रम अरे कितले नमुन्या लक्ष्मी आणि कितले नंबर बघत ना काही आणि कशी पूर लक्ष्मी तत्पर असं की सेव करचे काहीतरी वाट कोण असं ती कसं सेव करतो म्हणून आणि कशी सक्कड लक्ष्मी तो अशी पुरा भांगराचे आणि पुरा रत्न आणि पुरा नमुन्या नमुन्याचे पावड्या आणि नमुने रत्न पाचू डायमंड रुबी पुरा भोर नो अलंकार असे आणि हातात तू कंकण असं काही बट्टान तू लक्ष्मीच्या मस्त नमुन्या अंगू मुद्दे असं ती मुद्रिका मग कमर हंगा कुर्टाक मस्त मस्त वळवळले जडजड देव अलंकार असते गळ्यान तू मस्त दिग्दिग अलंकार असते पायान तू पैंजण असते त्या अलंकारा लॅकच आहे ना अनंत अमूल्य अलंकार तन तुका एक पंत काही लक्ष्मी आणि विष्णू ना अशी गमती गमतीन तू लढाई केली काही लढाई करून त्या लुटूपुटी लढाई म्हणतात ताका मराठी म्हणतात लुटूपुटूची लढाई म्हणजे गंमत लढाई बद्दल लढाई नाही अशी ती बद्दल नाही त्या लढाईन तू काही एक कंकण कुडकी जाऊन अशी कुडकी झाली काही कसं नाही उलयताना त्यांना ते कॉप आणू ते कुडकी झालेलं कंकण असं ते असे उडवून सोडला त्याच्या तिने कोप आयला म्हणून गमतेरीची पण त्यांना तुला कोप आयला ते कुडकी झालेलं कंकण उडवून दिला काही त्या कुडक झालेलं कांगणा उडून दिलेलं आहे काही पुरा जगत त्या इकॉनॉमिक चालत असते. एव्हरी एव्हरी ब्रह्मांड म्हणजे पुरा क्रिएशन त्याच्या त्या इकॉनॉमिक्स मटेरियल वर्ल्डात तू त्या कांगणार चालतंच काही. ऑल द इकॉनॉमिक्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज दिल्ली स्टॉक एक्सचेंज लंडन स्टॉक एक्सचेंज काही न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज पुरा चालत चालत असते आणि त्या पुरा पृथ्वी नाही वैरी स्वर्गांत त्या इकॉनॉमिक्स चालतो चालत असते. आणि अशी मस्त नमुन्या कांगण हातांतू असं दोन्ही हातांतू असं गळ्यांतू असं पायांतू असं फूल टाकाय असते आणि मुकुट किरीट विसरला आमच्याकडं वडलं किरीट असते बापरे. आणि अशी एक लक्ष्मी नाही काही लक्ष्मी सहस्त्र शत संभ्रम सेवे मानव असते. कितली वैभव असं पुरो कितले ऐश्वर असं पुरो आणि तो देऊ इथले ऐश्वर इथली लक्ष्मी तत्पर सेवा करचे असं इथले ऐश्वर असं कसं जाव का म्हणून सांगता मात्र सांगचे पुढे जात काही प्रकट जात का ते तो देऊ वृंदावनाचा आणि चोरी करून खात काही खंपून खात काही सगळे आवसू म्हणतात तू कितल्या अंग गळ्या भीतर ते अंग ते तुका लोणी आणि लस्सी पिऊन दौरलं तुका नाक नाक म्हणून ते तुका दिला आणि तू खांबत कशी वसून तू मग कसं कळलं ते तू खाई खांबच्या नाच म्हणून हा तुका नाक नाक म्हणून ते तुका लोणी आणि देवचे असते दही आणि कंप्लेंट येत असं कसं त्यांनी सांगितलं असं बरं देवाना बृहद भागवतामृत सनातन गोस्वामी कृत त्यांनी सांगितलं असं की वैकुंठाचे पुरा ऐश्वर सोनू अंगा वृंदावनात तू मोगान केलेले धय आणि लोणी खांबच्या खात्री आयला खांपून खांच्यान तू मग कितली खुश असं तितली वैकुंठान तू ऐश्वर्यमय छप्पन भो खावच्या खुश ना काही जगन्नाथ पर्यंत त्या तिथले खावच्या खुश ना काही तिथले गोपी घरा वचून त्या खांपून खांच्यान तू खुशी अस काही आणि गोपी काही कंप्लेंट करू शकता भारी खुशी असं काही आणि देव कसं म्हणता पळ्या ब्रह्मान पुरा चेडू अंक खांबले पुरा घेऊन गेलो समोहन पूर्ण पुरा सांसान गाय चेडू पुरा घेऊन संपला आणि मग गंमत पळत सकाळ आयला मग देवान सगळे यात्रा पुरा टाकले ताणे चेडू खांबून गेले मात्र त्या पुरा चेडू स्वतः कृष्ण झाला पुरा चेडू गाय पळे काव्स काव्स हा चेडू गाय पुरा कृष्ण झाला पट्टू पुरा चेडू आणि पुरा गाय चेडू पुरा कृष्णच गाई आणि वर्षभर पुरा घरांत सकळांक आनंद देऊन उपास आयले मग एक क्षणांत काही ब्रह्म सकाळ येता आणि पळयता पुरा चेडू थंय असं काही हा सकळांक वरून थंय संमोहन करून काही निकाल पण तू घरा वरून हांग पुरा पुरण खेळता असं ती तर मस्त भ्रम झाला काही मग तगेल भ्रमान तू आणि काही ऍडिशन करतो काय तरी ब्रह्म देवान कसं गेलंय सक्कड गाय चेडवांक आणि सक्कड ग्वालबाल गोपालांक विष्णू केलं काही विष्णू चतुर्भुज विष्णू प्रत्येक तोवय मध्ये बसला लायक करून द्विभुज जाऊन आणि प्रत्येक ग्वालबाल आणि प्रत्येक गाय चेडू विष्णू जाऊन रमला काही आणि तांतू आणि काही आश्चर्य भर करतो काय तरी प्रत्येक विष्णू लागी 33 कोटी देवता त्याला पूज करत असते एक एक सेक्ट 33 कोटी देवता जाऊन प्रत्येक विष्णूला पूज करत असत त्याला गिफ्ट देऊचे असते पद म्हणता असते पाय धुवचे असते पुरा आरती करत असते अनंत कोटी विष्णू आणि तिथले अनंत कोटी सेक्ट 33 करोड डेमी गॉड्स ब्रह्माक भारी मत त्याला 4 मते 4 हेड्स चतुर्मुख ब्रह्मा तंतु 4 ब्रेन देवान सेट करून दौरला काही कशी सेट करून दौरला सकळापाशी फाईन ट्यून ब्रेन असते तो 4 असे एक नाही 4 असते एक पूर्व दिशा का तरी एक पश्चिम दिशा का तरी एक दक्षिण का तरी उत्तर का तरी आणि तंतु अशी सॉफ्टवेअर पुरा इन्स्टॉल करून दौरले असते त्या पुरा सृष्टीन तू कितली जीव जन्म घेता ती कितली जीवांत कसं कसं कर्म करले असं कसं कसं फळ द्यायचं असं कसं कसं नमुने शरीर करचे असं त्या पुरा सॉफ्टवेअर त्या 4 ब्रेन तू घाल दौरले काही कितले सुपर फाईन ब्रेन असं पुरो ब्रह्माले सर्वश्रेष्ठ ब्रेन असं पुरो ब्रह्माले 4 ब्रेन असं ती 8 डोळे असं ती 8 कान असं ती तशी ब्रह्माल ब्रेन इथले सुपर फाईन ब्रेन पुरा भ्रमित झाला ते कम्प्लीट भ्रमित आणि ताजे मागीर पश्चाताप केला ब्रह्मदेवान हा तुक गुरु तुम्हाला मेळली तुम्ही हांव थंय देखील सांग चेडूं म्हणून म्हाका करता म्हाका क्षमा कोरता दय कोरता मागीर बरें नुस्तें प्रार्थना केल्या. तेन्ना गम्मत पळय तेन्ना ब्रह्मा लायक करून तगल्या आठ डोळ्यान तुल्यान उदक वत अश्रू प्रवाह चालू आस आनी बद्द जी पश्चाताप करून मनांत हृदया भितर दाखोवन प्रार्थना करता आस की हांव कसन केल्लें म्हणून म्हाका कळ्ळी. इतली बुद्धी आसा म्हाका, इतले म्हाका नॉलेज दिल्ले आसा, चतुश्लोकी भागवत सांगून पुरो साक्षात्कार करून दिल्ले आसा, तरी हांव देवाक गुप्त जायना कशी मेगेलो, कशी मेगेलें दुर्भाग्य हे म्हणून प्रार्थना करता आस, अश्रू प्रवाह करता आस, हृदयपूर्वक करता आस. तेन्ना देवाक कसं केला मनांत तूं भागवता वाजय तुमी तुमकां कळटा भागवत सांगला की कृष्ण देव शांत जावन आयकत आशिल्ले, शांत जावन मस्त खुशी ना, मस्त दुख्ख ना, कसले ना, मनाक कसं चल्ल्या म्हणून वतना देवाल्या. प्रार्थना करता आसता ब्रह्मा, देव आयकत आसत. बृहद भागवता म्हणटात तूं देवान सांगला की त्या वेळारी तागेल मनांत कसो भाव आशिल्लो, तो गुप्त भाव तांकां व्यक्त केला देवान. आमगेल्या सनातन गोस्वामी स्वामींनी सांगिल्लें आसा की वॉट वॉज कृष्णा थिंकींग दॅट टायम. देवा मनान तूं कसो विचार आशिल्लो, हे पळय देवता हे पुरो व्हडले व्हडले देवता लोक आसा, तांणी इतली व्हडली देवता जाल्यार मागीर सांगिल्ली चूक करचें आसता न्ही, चूक केल्ली मागीर पश्चाताप करचें आसा, ताजे मागीर पश्चाताप जावन दोळ्यांत उदक हाडचें आसा, ताजे मागीर प्रार्थना करचें आसा पश्चाताप करून, आनी म्हाका हांगा हांव वैकुंठ सोडू मागेलें देवपण सोडू हांगा आयला, मागेल्या मोगाच्या चेडू मामटू खेळचे खातीर आयला हांव, आनी आनी मध्ये मध्ये येवन चूक करून वेवधान करून तूं बाद दिवचें आसा आनी मध्यम येवन प्रार्थना करचें आसा, मागीर आयकूंक पडटा म्हाका मेगेल मन त्या प्रार्थना भितर ना काय. देव सांगतास की म्हाका चेडू मागेल चेडू वेट करता आसा ती सांगले म्हणून खेळचे आस म्हाका केन्ना वत तागेल प्रार्थना कैद करता केन्ना हांव धांवत खेळटा म्हणून देवा मना आसली म्हणून देव शांत जावन रावला. केन्ना तूं बाबा प्रार्थना केन्ना तूं कैद करता सांगता की म्हाका तूं मनांत सांगता आसा उलय ना मनांत तूं विचार करता आसा केन्ना कैद करता तूं म्हाका तर वेळ जालो रे म्हाका वचचें आसत अशें आमगेले देव. ब्रह्म केन्ना प्रार्थना करता तेन्नाय देवाक इंट्रस्ट आसा ना मस्त आयकच्या खातीर पण एक कर्टसी म्हणून राबच्या राबचे आसा की इतले व्हडलो देव हांव ताका अधिकार दिल्लो आसा ताका आतां पश्चाताप जात आसा आयकूं का म्हणून आयकता रमला एज अ कर्टसी एज अ एटिकेट ही सिटींग देर. पण तागेलें मन कसं म्हणटा मन म्हाका ह्या प्रार्थनेन तूं आनी स्तुतेन तूं कसनय रोवची ना आनी गम्मत आसा तूं पळय ओम सहस्र शीर्षात पुरुष सहस्राक्ष सहस्रपात सभूमि विश्वतो वृत्वा अत्यादिष्ट दशांगुलं स्वाहा अशी म्हणून सकळ देवतागण 33 कोटी देवतागण म्हणटा ती वट्टू येऊन देवा स्तुती करता ती आणि कायम करता असत काही वैकुंठान तू कायम चालू अस पुरुष सुक्त अमुक सुक्त तमुक सुक्त नमुनमुन्या सुक्त अस कायम ब्राह्मण वृंद देवता वृंद देवऋषी वृंद त्यांनी वट्टु म्हणून कायम प्रार्थना करता असत ती तर केन्नाय वैकुंठान तू केन्नाय कैद जाणा काय ते कंटिन्युअस प्रेयर्स आर बिंग चॅन्टेड देर देवाक देवान सांगचे असं की त्या वैकुंठान सांगले असं ते पुरा हिंस आणि पुरा श्लोक आणि सुक्त असे तांतू म्हाका मस्त रुची ना केन्ना मागीर फ्रेंड्स आसा पळय गोपाल फ्रेंड्स आनी गोपी फ्रेंड्स तांणी केन्ना म्हाका वायट शब्द उच्चार करता पळय अपशब्द उच्चार करता पळय ते म्हाका त्या श्लोका पशी घड अनुभव येता काय व्हेरी इंटरेस्टींग त्या देवा खातीर पुरा विद्वत जन पुरा मन लावन श्लोक कंपोज करून नवनवी रागान तूं छंदान तुका म्हणटा आसा ती लायक करून इतले मधूर मधूर वाणीन तूं म्हणटा आसा ती तांचो इंट्रस्ट ना काय ताका तागेले फ्रेंड्सान केन्ना जोर उलयलो पळय मस्त आमकां म्हणटा पळय बॅड वर्ड्स अपशब्द ते भारी गुण जाता काय घडो जाता काय ताका आनी पळय आनीक विरुद्ध भास पळय कशी म्हणून अशी बरयला शास्त्रांत तूं की साक्षात मुर्तीमान भय आस पळय भय तर देवा भित काय पर्सोनिफाईड फियर इज फियरफूल ऑफ द लॉर्ड अशे आमगेले देव आसा. येत रबले पुरो कडकडता काय पुरो समजना. कसं आज्ञा म्हणून घरच्या हात जाऊन रबले कसं आज्ञा सांगता सांगता आमकां आणि तत्पर साठी पुरो जेव देना इतले इतले इन्फ्लुएन्स इज देर. आणि वृंदावना आयले मागीर पळय सान चेडूं खेळता आसत कृष्ण आणि बलराम आणि चेडूं कशी खेळच्या बसल्यार मागीर भूकय जायना न्हीद येना कसनी कसनी जायना तांकां. तांकां जेवण नाका तांकां खावचें नाका खेळचे मात्र खेळची आनी लूट करची तांतू मन आसा. ते आमगेले कृष्ण कशी ती खेळच्यान तूं इतलें मन आसा इतलें मन आसा इतलें मन आसा तर देवच्याक आनू घरले येता नंद महाराज. तर यशोदा म्हणटा पळय गो रोहिणी चेडूं आपय गो वचून ती वता आपोच्याक ती आपोच्या वता कृष्णा बलरामा पुता मोगा पुता मोगा दगेंडे याव रे जेवच्या वचा रे आन आयला घरल्यांनी बसला वाट पळयत आस त्यांनी काय आयकतात तांकां आयकपणा. आणि रोहिणी तितलो अधिकार ना तिने प्रयत्न करचे आस मागीर तिने वचा पळय आका यशोदा मागेल ते चेडूं आयकना ती तुवें वचूं का आपोच्याक हा ना मस्त बरें ते नंद महाराज वाट वाट राखून आसत न्हू हें मागीर ती वता यशोदा एकलीच आसा कितें म्हणटा कसं रे तूं चेडूं रस्त्या पडला चेडूं म्हणके पाचें आपल्याक आयकोणा तुका बरी वचपाक लागी आन केन्ना येवन बसता थंय एकदम कृष्णाक भंय जाता थंय साक्षात मुर्तीमान भय ताका पळोवन भय भित्त गई आनी आवसुले हा एक गोपी सान दूद काडताली आनी भंय करताली गोपी तिणे व्हडान म्हणले ताका भंय करताली तत्काल गेम सोडून वचचो हा कृष्ण बलराम भायर सरता ती ना 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 आम्मा खूप पयला आम्मान मस्त खूप खूप उलयलो आस कसं म्हणून तेन्ना चेडू म्हणटा ती बारी बुदंत आस तूं खेळान तूं हारताना आम्मान न्यावान करून वचचें आसा तूं फाल्यां तुका खेळच्या घेना आमी गाय जवारी आतां तूं गेल्ले म्हूण लायकर हारता ना तूं आतां गेल्यार फाल्यां तुका आमी खेळच्या घेना ती आनी देवान सांगिल्लें आसा भरत भागवता पुरा तूं की ते तांगेन सांगिल्लें आसा तेमी की तुका आमी खेळच्या घेना ती ते सकडा पशी व्हडले थ्रेट कय ताका सबसे बडी धमकी आनी ताका मस्त भंय करता म्हणून खेळ सोडून अपोस जाता आम्मा लागी ते आयकून अपोस खेळचे वता मागीर अपोस आम्मा जोरान उलयता मागीर वापस आम्माले वता फायनली आम म्हणटा ओडना रे बाबा फाल्ली खेळात तुमी तूं फाल्ली तो वापस हारचो येत तो म्हणटा घेवन वता आनी एक पंत केन्ना गोपीन सांगिल्लें आसा कृष्णा आमी आयकले आसा ती की तूं परमात्मा कय परमेश्वर म्हणून आमी आयकला आनी तूं मस्त अवतार घेतलो काय आमी अशी आयकलें आसा आनी आमी अशी आयकलें आसा की तूं मागशी जन्मान तूं राम आशिल्लो कय त्रेता युगान तुवें राम म्हणून जन्म घेतिल्लो आशिल्लो आनी तुगेलो भाव आसपाळे मालगडो तो धाकलो भाव जावन लक्ष्मण जावन आशिल्लो काय आमकां त्या तुगेलें रूप पळोवचें मना आसा तेन्ना कृष्ण कशी तागेलें देवपण परत कोण आयलें तो कोणाक एकूच ना देव म्हणून तो पण ना ना हांव कोण हांव हांगा पुरो नंद मारले पूत मात्र हांव म्हाका कसो नाकता बाबा हांव गाय चोरू गाय चोरोवची म्हगेलें हेच काम आसा हांव वैश्य पुत्र म्हाका देव कसो ना हांव देव गाय कसो ना 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 हांव देव ना तेन्ना राधा आणि गोपीन सांगले आसा पळय मस्त नखरे करचे ना आतां तुवें रामान रूप दाखयनातले री पळय आमी तुगे लागी उलयना ती आत्ता वत्ता ते हांगा दाखोवन देवान उपास सांगिल्लें आसत की तांणी सांगिल्लें वाक्य आस पळय तांणी सांगिल्लें उत्तर आस पळय ते मिगेल कातरी सकाळ अशी मस्त धमकी आसती इट्स अ बिगेस्ट थ्रेट फॉर मी आनी तत्काळ देवान सांगलें ओके 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 म्हणटा 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 तुमी हांगा बसता ती आनी दोळे बंद करा ती मागीर दोळे बंद करून देवान रामान रूप घेतला बलरामान लक्ष्मणा रूप घेतला आनी पुरो ग्वाल बाल चेडू मांकड जावन वानर सेना म्हणून तयार जाल्ली ती हातान तूं गदा आनी घेवन आनी देवान सांगले आसा आतां दोळे पडया ती ओपन युअर आयज म्हणून सगळ्यांनी दोळे दोळे मागीर सांगले येदराक नीळ कृष्ण आतां पाचवर्ण जावन ग्रीन कलर राम जावन धनुष्य बाण घेवन दर्शन दिता आसा आनी बलराम मालगड भाऊ दाखलो भाऊ जावन धनुष्य बाण घेवन येद्र राबिल्लो आसा मागीर त्या रामान बैसून थंय शिवलिंग स्थापन केलेलें आसा रामेश्वर महादेव सगळं पूजन केलेलं असं आणि पुरा ते गोपीकण थंय बसून पुरा ड्रामा पळत असं ते लाईव्ह करून ॲज अ प्रेक्षक ॲज अ ऑडियन्स आणि सकाळ यात्राक रामा रामान रामेश्वरा पूज करून बाहेर पडलं मग एक दिव्य समुद्र प्रकट झाला खं पर काम्यवनं तंतु एक 10 मिनिट भितरी सेतू बंद निर्माण कोण झाला कितले की दीस लागले त्रेतायुगान तू हांनी इन सम मिनिट्स दे हॅव कंप्लिटेड आणि ते कैद जाताना सेतू बंद पूर्ण जाताना थंय त्या बघले ना श्रीलंका निर्माण झाल्या तांतुल्यान रावण आयला हाव रावण असं दशानंद रावण म्हणू मग रावण एक बाण काणू धनुष्य बाण करून रावण वध केला सगळ्यांनी ताळी घालल्या ओ व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड जय हो म्हणून तर त्या निमित्तानं त्या गोपी भय्यानं कसं भय्य की त्यांनी मेगले उलय नाही तरी कशी हा कशी करचे हा कशी करचे वैकुंठ चोण आयला तांगेले मोग अनुभव करचे जाते म्हणून म्हणून अपा सांगते असा मन करत की साक्षात मूर्तिमान भय केलता ताका भय जाता की कृष्णा पाय झाले आणि त्या कृष्णाक भय कसं नाही की मेगेल मोगाच गोपी मेगेल मोगाच गोल ग्वाल बाल तांकां असंतुष्ट करचो ना म्हाका तांकां खुशी असं का केन्नाय तांगेले कसं मन असतं म्हाका पूर्ण करचें असं त्याने सांगेल तशी करते असते आता पळय अहम सर्वस्य प्रभवो मत्ता सर्व प्रवर्तते म्हणजे सगळकडे मेगेल नियंत्रण असते अर्जुनाक सांगेल असं आणि योगीबीर ध्यान अगम्यम अगम्यम कसं म्हणता म्हणजे देवाक दोन हात तंतु पांच पांच नंग कोण असते म्हणजे ओटू 10 नंग असते 10 नेल्स पायाक 10 असते 10 नेल्स ओटू 20 नेल्स तंतुल्यान म्हणाले अनंत कोटी प्रकाश किरण तंतुल्यान बाहेर पडत असते एफलजंट रेज ऑफ एफलजन्स प्रकाश किरण तेजस्वी बाहेर पडत असते आणि शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम इतले वर्णन असतं देवाले त्यात प्रत्येक नमता दाखनु अनंत कोटी प्रकाश किरण पडत असती योगी जनांक ते देखूपणा काही अनंत जन्मांतू ध्यान करून तपस्य करून संन्यस्त जाऊन नियम व्रतस्थ जाऊन इतले कष्ट काढल्या रे इतले तपस्य केले मागीर एक प्रकाश किरण देखूपणा ते तांकां एकूय देखपणा एकू नानपूट देख देखूपणचे मागीर ते ना ते मागीर तांतुल्यान भायर पडताले किरण देखपणा ते आणि सकड कडे ना ज्ञानी कर्मी तपी ध्यानी सकड दमून संन्यस्त जन तपस्य करत असती घरदार सोडू पुरा तांकां मेळना काय तो आणि तोच देव तोच देव कशे असा वृंदावनान तो तक्का हातांत कितले पळय हात समजले पळय आणि तू ती कितले धंय धंय पावता तितले मात दिवचे काय दही ताक म्हणचे हिंदून तू हिंदी म्हणचे चुल्लू भर मेरी इतलेची कितले हाता भितर पावत पळय तितले दिवचे त्या खाल्ले मागीर नान्स करी म्हणटा नान्स करी तो नान्स करता मागीर सोल्व जाता मागीर अपास हात येद्रा करता अपास ताका थोडे दही दिवचे आणि ते खावचे मागीर म्हणटा थोडे आणखी दिगो ना 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 आनीक पण नान्स करून दाखय मागीर तुम्ही दाखय तशे ताका अनंत पटी नान्स करूचे अस कोण ते पुरा दूद काडताले गाय बायले मनशो हा लोणी काडताली ती गांठीताली ती सिंपल गोपीज तांगेल्या इशाऱ्या भितर नान्स करता परमात्मा कशी करचे म्हणून कळना ते हाऊ इट इज पॉसिबल ईश्वर परम कृष्ण असके तो अहम सर्वस प्रभव असके सक्कड कडे नियंत्रण असके खंची झाडा पान तागेल इच्छेशिवाय हाल ना काही इतलं नियंत्रण असं तोच देऊ इतले इतले इतलेशे दही घेऊन खाऊ का म्हणून जाता मना येत ना नान्स करून दाखयत काही त्यांनी टाळे मारची आणि हा नान्स करून दाखवते कसे ते म्हणू देवाल भाव आमकां कळना अशी जगत त्यांचं कोणी मनुष्य ना कितले ऐश्वर असं पळय तितलं गर्व असं तितले अहंकार असं तितले अहंकार असतं का आमगेल देवा खातरी सगळं ऐश्वर सगळे असं एव्हरीथिंग बिलॉंग्स टू हिम पण तो हांगा येऊन तांगेले लोणी खांपून खात काय ते उपास बरेल असं भरत भागवत म्हणतो सक्कड़ ऐश्वर्य सोन वा हंगाचे लोणी खावचे का तरी खंपून खावचे का तरी आयला तंतु कितले गोडचे असतात तितले गोड चव आस परंतु रुच असा त्या तंतुय ना काही आणि गंमत आहे का तरी द्वारकेन तू पुरा सांगचे इतके ते प्रयोजन कारण अरे आम्ही कोणाला जन्म अष्टमी आम्ही संपन्न करत असत ते आमचं कोळका म्हणून सांगचे प्रयत्न करत असा रुक्मिणी पडे भाग्यलक्ष्मी भाग्यलक्ष्मी सर्व भाग्यलक्ष्मी सर्वोच्च भाग्यलक्ष्मी रुक्मिणी आणि तिघेल हत्ता जय म्हण कशी रुच असते पुरो द्वारकेंतू ऐश्वर संपन्न वातावरणात तू तिने लाईक लाईक चंद पदार्थ करून देवा खाऊच्या घालचे असं स्वतः कोरणो स्वतः वाढचे असं स्वतः बोसचे असं सही आणि देवा वार घालताना निंबूच असं कसं देऊ का स्वामी कसं तुम्ही देऊ का आणि देऊ का वेळ कसं नाही चीज जाऊ का की वर्ष जाऊ का की रंदे जाऊ का की कसं बस जाऊ का की म्हणून मगा निंबूचे असं त्यांना मध्ये तू देव रडत काही डोळ्या उद्या येतात त्यांना रुक्मिणी भारी बेजारू कसं नाही मीठ चढ झाले की पीक चढ झाले की कसं झालंय कसं मेगेल चूक झाली मग सांगू का तुम्ही सांगू का मग तुमगेले हे अश्रू पोचत भारी बेजार होता मेगेल चूक कसं मग सांगू का मग हा इम्प्रूव्ह करू वापस सांग करता अनेक पंत करता मग सांगू का ते म्हणतात नागा रुक्मिणी तुगेल जेवण आणतो तुगेल मोग आणतो कसं नाही उण ना परिपूर्ण तुगेल प्रेम असं मग रोडचे कसं का तरी तर मग सहन असताना अम्मानं दिलेल्या वस्तू उडगाच काही कसं वस्तू काही कसं सांगा मग हा करत ना काय मग कुठचे हा सांगता तू सांग मका तुम्ही सांगात मका हा करता कस सांगू तुका ते सहन असताना मग दांतना असेल काही दांतना असताना त्यांना त्यांना कडक बुंदी उंड असल्याची घट्टी घट्टी वस्तू त्या मग चापू जायना त्यात मग अम्मानं त्या तिकेल तोंडा घालू चबूनू आणि पुरा पातळ करू पेस्ट करू काणू मग खावचे असेल त्या पुरा उंड आणि पुरा कडक उंड आहे पुरा दांतान चबूनू पेस्ट करून ते पेस्ट काणू मग खावचे असेल त्या मग भरवचे खावचे असेल त्या तू कशी करचे त्या तू करू जायना नाही आणि ताप रुच कशी असली ती रुची हंक कशी येऊची तुगेल पंचपक्वान छप्पन भोग असं काही मग कुठं असं भारी रुची असं पण ती रुची ताकी या ना गो पळ देव आमगेलो छप्पन भोग खातालो इथले ऐश्वर संपन्न देव ताका मोग कसं नाही आम्हाला तोंडान तुले काणू त्यांना खातान ताका कितली खुशी जात पळ ती खंच्यान तू ना काय खुशी रात्री उठायत के निदर आपण हातला निदरला ती बामून बाय लायकून इमॅजिन या बिन द्वारका 16,108 पॅलेसेस कितले ऐश्वर असं कशी आशा पुरते तांगेल बेल्ट तांतू बामून बाय निदरलं असती मध्यरात्री उठाण रोडचे आस काही ललिता विशाखा नापोचे असत कसं स्वामी कसं नाही आमगेले उण आहेस की आमगेले मोग आणतो कसं नाही त्रुटी अस की कसं नाही दोष अस की सांगा आमका आमका भारी बेजार जत्ता असं तुमकं पळवणं कसं नाही तर कारण कसं नाही तर ते गोपी पुरा गोबर आणतो गोमूत्र आणतो पुरा काम करता भायले मनुष्य पुरा तांगेलं ऐश्वर काय ना तांगेल मोग उडगास करू रात नीर येणार घेत का कशी कळची आहे व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड अचिंत्य अचिंत्य पुरा ते कळचे भारी कष्ट असं असे आमदार देव असं सक्कड नमुन्या विरोधाभास आहे एक पर्सनॅलिटी भीतर असं ऑल काइंड ऑफ डुअलिटीज आर ऍडजस्टेड इन वन पर्सनॅलिटी कॉल्ड श्री कृष्ण पुरा नमुन्या द्वंद्व असत ते पुरातंत्व असत एका एका मनुष्या भीतर असत दॅट इज सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड वर्ड लीला पुरुषोत्तम परम पुरुषोत्तम श्री कृष्ण भगवान तर त्या देवाला जन्मदिवस श्रावण वद्य अष्टमी हा दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट दॅट वी हॅव टू अंडरस्टँड आमगेल देव म्हणून आम्ही म्हणतो की आमगेल अष्टमी सर्वश्रेष्ठ उत्सव असा आणि देवान सांगितलं असं जन्म कर्म चमये दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुन मिगेल हंगा भौतिक दुनिया जगात जगत्यांतू येऊचे जन्म घेऊन अवतार घेऊन आणि अंग येऊन कसं करत पडा हवं ते कार्य मिगेल ते मिगेल कर्म तांतुले दिव्यपण कोणा कळत पडाय तकपा सांगा या जगत्यांतू जन्म घेऊचा अगत्य ना काही यो वेत्ती तत्वतः तत्वता हांव कशें आसा, हांव कोण आसा, म्हगेलें चरित्र कशें आसा, म्हगेलो स्वभाव कशें आसा, म्हगेलो वेव्हार कशें आसा, म्हगेले गूण कशें आसा, आनी तें दिव्य आसा म्हणून कोणाक कळटा, तत्वत त्या मनशांक हांगा केन्नाय त्वा देहम मरण पावल मागीर नैती मामेती सो अर्जुना उपास जन्म जायना काही. आणि इकडे सांगले असं यद्गत्वा निवर्तन्ते तद्धामं परमं मम. एक पंत मेगेल वट्टू मोग जावन आसक्ती जावन केन्ना हांग दाखवून भायर पडटा ती तेन्ना तो मनुष्य केन्नाय उपास येना काही. आय एम प्रॉमिसिंग यू, हांव तुका वचन दित असा त्या मनशाक केन्नाय उपास येवच्या जातना हांगा अशें आमगेले देव. आणि सकट सांगता असं अर्जुनाक जेन्ना जेन्ना दिसता की कितले अहंकार असे मनशाक, हांव मस्त देव अस काही, हांव नियंत्रक अस काही, हांव भोक्ता अस काही, हांव नियम सर्व महेश्वर हांव अस काही, पुरो हांव असं हांव 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 म्हणटा असं. सो इट साऊंड्स लाईक व्हेरी इगोइस्टिक पर्सन. पण ताका उत्तर असं, आता मी सांग असताना त्या प्रभादेवी जत्रे वचे आशिल्ले, जत्रेन तू भारी गौजी 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 पुरा जयान 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 गणत कितले असं ते देवस्थान म्हणतो प्रभादेवी देवस्थान म्हणतो पुरा जत्र पुरा ह्या देखा त्या देखा खाजा कुंड आणि पुरा बॉल आणि पुरा मेरी गो राऊंड पुरा गंमत असते मस्त गौजी असं. त्यांना आवस उचारडो सांगता पळ्या तुका मेगेल बॉट सोडचा नज त्या गर्दे भितरी तुगेल पुरा सुरक्षा पळ्या ऑल युअर सेफ्टी इज इन होल्डिंग माय फिंगर. कळलं तुका मना आयलं बाय एकाड तिकाड पळोवचा नज मेगेले बॉट दोन हात दोन उचका. त्यांना दिसता की कितली अहंकार आहे आम माका, हांव तुगेलें रक्षण करताली, हांव तुगेली संरक्षण करताली, मेगेलो हात थोड नाका, मेगेलो हात तुगेले रक्षण करता म्हणून कितली अहंकार असो अशें दिसता. पण तशें न्हय तें, त्या मोगा निमित्त सांगता असती आणि ते सत्य असं. आणि तू अहंकारा काय ना प्रश्न येणार, कारण चेडान कसं बॉल आणि चकली जाऊन पळून खाजा पळून जाऊन हात सोडल्यारी त्या गर्देन तुझो चेडू वाडगायता. मागीर हिंदी फिल्म मागीर जत्रेन तू हांव सोड चेडू उडगान जाले मागीर आफ्टर मेनी इयर्स यू मीट हिम इन सम अदर प्लेस दॅट इज हिंदी फिल्म. जत्रेन तू वाडगावचे आम्ही सांग असताना पुरा फिल्म त्याची निरुपा रॉय केन्नाय चेडवांक ती खांब शी लुजीस हर चिल्ड्रन व्हेरी फेमस मदर ऑलवेज लुजिंग हर चिल्ड्रन. सो जोक्स अपार्ट वॉट वी हॅव टू अंडरस्टँड इज की हांवच त्यांना सांगता पळय की मेगेल्या हात धरच्या तू तुगेल्या सुरक्षा असा. कारण तू हांवसूर अहंकार ना तो ते सत्य असं ते सत्य. तशें कृष्णान सांगचेच पगितेन तूं हांव नियंत्रक हांव सर्व महेश्वरू हांव भोगता हा ते सत्य आसा. ते गर्भ करचे न्ही देवाना ते जीव विसरलेले आस न्हू पुरा ताका गुत ना तूं कोण तागेले आ न्हू तागेले कोण संरक्षक तागेले हितचिंतक कोण म्हणू तागेले सुरवूत कोण म्हणू कोणाक ताका गुत ना म्हणून सांगता पड ताका अरे तूं गुत ना रे तुका हांव तो तुगेले सकळा पशी फ्रेंड तुगेले हांव सकळो नियंत्रक हांव तूं गुत आसता ते म्हणून ते परत सांगिले देवाक. तर कोणाक देवा वटी देवा वटी श्रद्धा विश्वास ना पळय तांकां अशें दिसता की आमगेले देव वच पळय मस्त गर्व आसा प्रत्येक वस्तू हांव हांव म्हणून सांगता आसा. पण एक पंत देवा वट श्रद्धा दवरल्यार कळटा की ह्या पुरा अहंकार न्ही ह्या पुरा सत्य आसा म्हणून आमकां बोध करता. त्या खातीर ही संत कृपा आवश्यक आसा. संत कृपा केन्नाच पळय तर संत संता सत्संगती भितर ह्या पुरा अनुभूत जात आसा आमकां अनुभूत जात वता आयुश्यान तूं म्हणून केन्नाय संत संगती केन्ना सोडचें नासा. कोणाल मनान तूं कोणाल हृदयान तूं कोणाल आत्म्या भितरी देवा विशयान तूं साक्षात्कार जाल्लेलो आसा देवा विशयान तूं अनुभूती जाल्लेलो आसा तांगेले वट्टू सदैव रमुका आमी तांगेले उतर आयकुका तांगेली वाणी आयकुका तांगेले उपदेश आयकुका तेन्ना आमगेले हृदया भितरी तेच साक्षात्कार निर्माण जाता. तशें आमगेले देव तागेले आदी बर्थडे आसा काही अष्टमी दिसांक तूं बारा ऑगस्ट दिसांक तूं तागेले बर्थडे आसा काही आनी कशी जन्म कर्म चम्य दिवे जन्म कर्म चमे दिव्य कशी दिव्य कशी दिव्य म्हणल्यार आमगेले जगत्यान तूं आमी आमगेले आयुश्य काडताना तीन गुणा प्रभाव आसा आमगेले वरी सत्व रज आणि तम ह्या तीन गुणा प्रभाव त्या प्रभावा निमित्ती आमी विंगड विंगड कार्य करता ती केन्ना सकाळी फुडें आमगेले वयरी सत्वगुणा प्रभाव आसा मगेर दिसान तूं रजोगुणा प्रभाव आसा, रत्ती वेळार तमोगुणा प्रभाव आसा, केन्ना केन्ना उट्टू सत्व रज उट्टू आसत काही, केन्ना रजोगुण तमोगुण उट्टू प्रभाव आसा काय आमगेर, आनी त्या प्रभावा निमित्त आमी विंगड विंगड कार्य करच्याक प्रवृत्त आसा ती, आनी कार्य करून कर्मफल निर्माण करता आसा ती, आनी त्या कर्मफलांत आमकां बंधन जावचें आसा. एक कार्य करचें बंधन आसा, एक कर्मफला बंधन आसा, आनी तांतू आवृत्त जावन आयुश्यभर आमी जिवनभर आमगेले पुरा आयुश्यान तूं त्या कर्मफळ भोगत 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 मुखार 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 वचचें आसा, आनी मरताना एक स्टॉक बाकी आसा कर्मफलाचे, त्याय भोगच तरी अनेक जन्म घेवचे आसा. म्हणजे अपास सत्वगुण, अपास समगुण, अपास रजगुण, अपास नवीन शरीर, अपास जन्म, अपास मृत्यू, अपास मंतारपण, अपास रोगराई, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन चालू रक्ते पुरा चालू रक्ता. आम्ही येऊचे म्हणजे कसं नाही, आम्ही येऊचे आम्ही ठरवून येऊचे नाही, वी आर कमिंग आउट ऑफ फोर्स. माक नेमके असल्यारी तुका खंय जन्म येव का हा सांगतो लायक न्हू, म्हाका अंबानी घरा जन्म दिवं का, म्हाका अमेरिकन शरीर म्हणजे गोरे शरीर जाव का, म्हगेले केस पिंश आसता, म्हगेले दोळे निळे आसता ती. आय वील गीव अ लिस्ट वॉट आय वॉन्ट, की म्हाका अशी जन्म घेव का, ह्या घरांत घेव का, ह्या कुलांत घेव का, ब्राह्मण कुल आसता आनी दुड्ड मस्त आसता, रूप छंद आसता, दोळे छंद आसता ती, हायट छंद आसता, अशी पुरो हांव एक पॅकेज भरून दिता. म्हाका निमगेल्या रे, पूण म्हाका निमगेले कोण ना, आमगेल जन्म, आमगेले आवय बापूसू, आमगेले कुटुंब, आमगेले जाती, आमगेले फायनान्शियल कंडिशन, आमी पुरो वी आर नॉट डिसायडेड दॅट, इट हॅज बीन फोर्स्ड अपॉन अस एज पर अवर कर्मा. आमी एज पर द डिरेक्शन ऑफ कर्मा वी हॅव कम अँड एज पर द कर्मा वी आर गोईंग ऑल्सो अहेड ऑफ लाईफ इन टू नेक्स्ट लाईफ ऑल्सो. आमगेल्यान तू काही कसले नियंत्रण ना, आम्ही त्रिगुणा प्रभावांत येऊन कार्य मात करचे, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ थ्री गुणास आम्ही केन्नाय कार्य करचे असं, आमगेल्यान तू नियंत्रण कसले ना आमगेल तू. पण देवा अशी नाही, त्या खातीर जेव्हा देवा आम्ही जन्म म्हणचे ना, देवान म्हणला ते भगवद्गीतेन तू, पण आम्ही म्हणना ती, आम्ही कसं म्हणटा ती अवतरण, देवान अवतार घेवचे असते, अवतरण कसं नाही स्वेच्छेन घेवचे असं, स्वतः इच्छेन घेवचे असं, आत्मका पाच उपण घेऊन म्हणजे ग्रीन कलर घेऊन जन्म घेवचे असं, श्रेता युगान तू राम जाऊन येऊचे असं, येस इज कमिंग. आणि रामायणा बरेल असं विष्णू अवतार घेतले असं काही, केन्ना दशरथ महाराज पुत्र कामिष्ट यज्ञ करता असं, त्यांना ते यज्ञान तू आहुती स्वीकार करचे का तरी पुरा देवता गण आले ते, देवगण पुरा आले ते, आणि तांगेल त्या उट्ट जाल्ले मी ती, दे आर डिस्कसिंग कसं कष्ट मारा या रावणाले, कसं म्हणून वतना नवग्रहांक पुरा पट्टार मित्रान दवरले, फाटीर पाय जर बरत काही, इंद्राक उद्दा पडचे दवरले काही, आणि वायू देवाक पुरा झाड मारी कोर काटचे दवरले काही, कोर काटचे तरी वायू देवाक, अँड वायुदेवाक अग्निदेवाक म्हणे जेवण करचे दवरले काही, रान पिवून दवरले काही, अशी पुरा नाक झालेले पुरा काम देवता आमकां देऊन सोडला असं, मागीर मस्त अपमान करून तांकां कोण कोयर काडता सकाळ उद्दा भरतास काही व्हडले व्हडले देवता ते पुरा उट्ट जाल्ले ह्या पुत्र कामेश्वर यज्ञान तूं, त्या निमित्तान एक दुसऱ्याली व्यथा शेअर करता आसा ती, तूं कुतस वाय म्हाका अशी कोण दवरला, ओय वाय म्हाका अशें कोण दवरला, तूं कुतस वाय अशें केलां तशें केलां म्हणून चर्चा करता आसा ती, तेन्ना पुत्र कामेश्वर यज्ञान तूं गुप्त रुपान तांगेले दराक विष्णून अपियर केल्लो आसा, विष्णू इज अपियर्ड, ताका दशरथ आनी कौसल्यकूच ना, प्रायवेटली ही अपियर्ड तूं देवता आज कसं तुमगेले मनान तूं कश्ट काय तुमकां, देवा पर सांगिल्लें आसा असं कसं कश्ट आमकां जाता आसा, सक्कड कश्टा कारण रावण आसा, कशें कशें म्हणत ना सक्कड देवतांक पराभव करून दवरलेले आसा, सेवक म्हणून गुलाम करून दवरलेले आसा, आमकां कसनूय करूं जायना, आमगेले पुरा इतले व्हडले बल आसा आमकां युजलेस इन फ्रंट ऑफ रावण, तर देवान नेमगेलं असं कसं कोरता, तुम्ही येयात देवा तुम्ही येयात, तुम्ही येऊन आमचं रक्षण करे आमचं तारण करे म्हणून, त्यांना देव म्हणा वडला हांव येता, हांव जन्म घेऊन येता, आता म्हाका जन्म घेवचे काय तरी हांव सो पुसू ठरोवका कोण म्हणून, तेन्ना देव मक्ष पळयता, तेन्ना दशरथ आणि कौसल्य आणि पुरा राणी बसून पुत्र कामेश यज्ञ करता असं ती, तेन्ना देव सकाळ येता म्हणटा हे बामून बायल म्हगेले हाऊस वापस जाऊचा योग्य असं ती, आय चूज देम एज माय मदर अँड फादर असे देवा तांका प्रॉमिस केलेलं असं. आणि मागीर ही अंतर्धान जावन तत्क्षण हंग जाल्ले अंतर्धान तत्क्षण थंय दाखोवन यज्ञा भितर तूं खीर रुपांत भायर येल आसा. खीर प्रसाद रुपान तूं देव भायर येल आसा. एक पात्रान तूं एक यज्ञ पुरुष भायर पडला. हातान तूं पात्र आसा आनी रामायण बरयला तन तूं आशिल्ले पळय खीर ही दॅट इज नॉट डिफरंट फ्रॉम विष्णू हिमसेल्फ. विष्णू अपियर्ड एज खीर प्रसाद आणि त्या यज्ञ पुरुषान भायर येवन दशरथा कडेन दिला सांगला की तुगेल बायलांक पुराय वांटून दी आणि तुका चार पुत्र जावचे असतील म्हणून केन्ना वांटून दिले पळय. मागीर राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न चतुर्व्यूहान जन्म घेतला. सांगची प्रयोजन म्हणजे कसं नाही की देवान स्वतः इच्छे अनुसार आवसोपुसू चूज करून जन्म घेतला. सांगेल म्हणजे नाही दॅट इज गॉड. ही चूजेस अँड एनी कम्स. आणि द्वापर युगान तू म्हाका नीळ बण मस्त पसंत असा म्हणून हांव नीळ बण येता दॅट इज कृष्णा. सत्ययुगान तू तांबडे बण येत गेलो ही इज कमिंग विथ रेड कलर. सो पॉइंट आय एम ट्राय टू एक्सप्लेन की आमगेल जन्म फोर्स्ड बाय कर्मा आणि देवाल अवतारू स्वेच्छेन करतो कितले वर्ष राबचे म्हणून मनात त्यांनी ते प्लॅन करचे. हांव कसं करचं म्हणून देवान प्लॅन करचे आणि तागेल कसं करता पळय तांचं कर्म कर्मबंधन ना कर्मफलबंधनही ना काही कसं कोर का म्हणू. इट इज नॉट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ थ्री गुणाज सत्व रज आणि तम गुणां तू केलेलं कार्य नाही ते. सांगला अर्जुनाक त्रैगुण्यो विषया वेदा निस्त्रैगुण्यो भव अर्जुना आणि सांगेल अस की हांव निस्त्रैगुण्य अस काही मग खंचे कार्य गुणां गुणा प्रभावांत ना काही. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. सो आमगेल जन्म पळय आमगेले जन्म पुरुष आणि स्त्री ओट्ट जाल्ले मागीर योनी मार्गान जन्म जावचो मस्त कष्ट जात जन्म जावचो आमगेलो. देवान योनी मार्गान येवचे न्ही देवान प्रकट जावचे हावस बापू यात्रा प्रकट जावचे. दशरथाने आमगेले म्हण की नाही ते खीर खावन गुरबण झालेली कौसल्या कैकेयी आणि सुमित्रा आणि देव प्रकट झालेलो योनी मार्गान नाही ही बिकेम ही मॅनिफेस्टेड चैतन्य महाप्रभू निमाई त्या रुखाय सकाळ बोळा तू जन्म झालेलो मेरी प्रकट झालेले. तशी कृष्णही देवकी गर्भांतुल्यान योनी मार्गात आलेले नाही प्रकट झाले. चतुर्भुज विष्णू फुल्ली ग्रोन अप लॉंग हेअर हंगाई देव यशोदा काय तशीच ही सांगते म्हणजे कसं नाही देवाल जन्म दिव्य अस दिव्य मेरी त्रिगुणातीत तीन गुणा परे त्यांना जन्म स तांगेल जन मानतो या तांगेल कर मानतो त्रिगुणालय कसं नाही काम ना कसं सांगेलय लक्ष्मीनं ब्रह्माक जगन्नाथपुरी तू यमराजा तुकांक कसं नाही काम ना हंग भोवच्या मात येऊचे तुवें तुगेल कार्य कसं नाही हंग ना तुगेल कार्यक्षेत्र हंग ना आयल्यार आय येव येत दर्शन करू येत आणि वचू येत हंग तुगेल कसं नाही काम ना. देर इज नो वर्क यू हॅव गॉट हियर हंगेल पुरा आधिपत्य मेगेलय आमगेलय नीलमाधव आले. तशीच देवाल कार्य खंयचेय गुणा भितर ना म्हणून ताका अवतार म्हणचे. आणि अवतार म्हणजे कशी नरसिंह वामनू हे पुरा अवतार आणि ते अवतार कोण पेटयता तरी अवतारी पुरुष द उगम द स्रो द सोर्स ऑफ ऑल दी अवतार दॅट इज श्री कृष्णा. सो कृष्णा इज अवतारी पुरुष तांतूय श्रेष्ठ सर्वश्रेष्ठतम कोण श्रीकृष्ण ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद तागेल मुखार कोण ना काही ही इज द आदिदेव आदिदेव आदि अहम आदि ही देवानाम सकळापशी मूल तरीच कृष्ण अँड दॅट इज वॉट वी आर सेलिब्रेटिंग ऑन वेनसडे श्रीकृष्णाज बर्थडे. आता एक कहाणी सांगता आधी हांव कशी देवाल देव दिव्य अस म्हणून देवाल जन्म दिव्य अस म्हणून पळय नंद महाराज तगल आनू तगल आज जो कोण देवमीड देवमीड राय आशिलो ताका एक बायल क्षत्रिय बायल आनी एक बायल वैश्य बायल. क्षत्रिय बायल देखून शूरसेन जाल्लेलो पूतू आणि वैश्य बायल देखून पूत जाल्लेलो पर्जन्य महाराज आणि पर्जन्य महाराज त्यांनी रक्त आशिले नंदगावांत हे तपस केलेले असत. प्रेम तडाग तीर्थ म्हणून एक स्थान असत, प्रेम तडाग तीर्थ. थै पर्जन्य महाराज सर्व सद्गुण संपन्न देव मीन भक्त महात्मा पर्जन्य महाराज राय आशिलो, त्यांनी ते तपस केलेले असत. त्यांना केशी राक्षसाने येऊन काही कष्ट दिलेले असते, मस्त बाद दिलेले असत. म्हणून पर्जन्य महाराजांचं शिफ्ट जाऊन गोकुळ आली ती यमुना काही वत पडाय त्याचे लागी आणि थ येऊन पाच पुत्रा जन्म दिला, उपनंद, अभिनंद, नंद महाराज, सुनंद आणि नंदन, पाच जण त्यांचा झाले चेडू. थं शूरसेनाक वसुदेव आणि कुंती झाले. ती तक एक फ्रेंड असं कुंती भोज म्हणून तक चेडू ना ती त्यांना सांगून दौरलेलं की मग त्यांना जात पळ चेडू फर्स्ट त्याचं कुणीता तर फर्स्ट कुंती झालेली कुंती म्हणून कुंती का त्याच्या फ्रेंडा दिल्या सगळं ड्रॉप त्याक मग ताणे त्याला नाव असेल पृथा तर ताण नाव दौरले कुंती सगळे वेळ नाव दौरले सगळे पोस्ती त्याच बगरी वसुदेव ती हंगाच कहाणी मथुरेची. मगिरी पर्जन्य पाच सुयोग्य पुत्र झाले मगिरी त्यांनी प्रायर येतात ती त्यांना पर्जन्य दिसत महाराज दिसता आता हा संन्यास घेऊ का आता वानप्रस्थ घेऊन होतू का राज्य आणि प्रसवण मस्त महात्मा देवावरील मस्त प्रीती आणि भक्ती असं त्यांना राज्यांतू आणि ऐश्वर्यांतू रुची नाता का त्याने मग उपनंद बाबाचा राज्याभिषेक केला आणि उपनंद महाराज राजा उपनंद महाराज आणि त्या मात्यार किरीट घालून विचार करता राबल्यांची सगळा आश्चर्य सगळा जय जयकार करून झाला त्यांना विचार करता ती आणि अघोर मगिरी दृष्टी नंदू सगळे अभरी दृष्टी स्थिर केल्या नंदाक पळत अस धकले भावाक मोगान पळत अस कितली मोग असं त्यागेल मोग त्यागेल डोळ्या भीत दिसते देख पडता कितली जयान वट झाला पळत प्रजाजन सक्रांक त्या दीख पडता ती कितली मोग असं आपल्या डोळ्यान तू त्या डोळ्यानं तक तो पळत अस दृष्टीन तू इथलं मोग अस सकड स्तब्ध असत ती कोणी उरले ना ती कसं म्हणून कळणार इथलं शांत इथं झालं. मागीर रायू उपनंद महाराज समकून नंदा लागे वता सकळांक आश्चर्य कसं करता म्हणत ना मागीरी लागी वचूनही त्यागेल डोळ्यान तू मोगान पळयता धाकले बाबा आणि अचानक तागेल किरीट काढू नंद महाराजाला मात्र दौरता सांगता नंदा तुम्ही दाखलो बा वही हा मालगाडा तेव्हा वही अन्न मग राय केलं तेव्हा वही पण निघेल विचारान तू आमगेल पंची भावान तू सकळांत योग्य सर्व योग्य तूची असत सकळापशी सद्गुण संपन्न योग्य राय तू म्हणून मक्क प्राप्त झालेलो किरीट राजमुकुट असतो हा तुक दिसत असत तू राय जाव का म्हणून मना असत या भारी दुर्लभ घटना या धारी दुर्लभ अशी केदना कोणाही करणार ती केदना हंगा या जगत्यान तू कोण योग्यच पळय तागेल मुकुट जबरदस्त घेऊन ज्ञान राय जाता ती दॅट इज द इतिहास ऑफ ह्युमन हिस्ट्री खंची पळय तुम्ही बाप सुमार नू राय जाता पोतू कमसान तेच केलेले चक्कड मुसलमान राजान तेच केलेले कोणा नका आमगेल अधिकार नसता नाही ना असता नाही आम्ही त्या खंपून घेतात ते अधिकार अशी जगत्या रिवाज असत त्या जगत्यान तू ताका अधिकारान प्राप्त झालेलं मुकोटो ताणे किरीटू त्याला सहान बाबा दिला त्याने ताका भारी संकोच झाला अण्णा हा योग्य ना अण्णा अण्णा केलेलं सम तुक राय केलेलं सम पण मलगड बा मस्त होता केला ना ना तुकाच मिगेल अशी इच्छा असं मिगेल मुकुट असत तो हा तुक दिसत असं मिगेल इच्छेप्रमाणे हा राय असत नाही मग अधिकार असं मग मिगेल वस्तू तुक दिवस अधिकार असं हा मिगेल किरीट तुक दिसत असं त्यांना नंद महाराजानं स्वीकार केला सांगला की मिगेल एक कंडिशन असं की तुमगेल मका सदैव आशीर्वाद आणि मार्गदर्शन जाऊ का तुम्ही सांगेल तशी हा करता तसं तुम्ही हा म्हटल्यावर मात्र हा स्वीकार करतो म्हणून वडला हा तू केंद्र तुका जाऊ का मार्गदर्शन देऊन तुम्ही मार्गदर्शन करता असं म्हणून अशी सांगून नंद महाराज राय झाला असं ताणे राय जाले मगिरी जेना एक तो मोग असर कशी रामा वर मोग असर बड़ा है अयोध्या नगर तुले सगळे जेना अंक राम मेरी मोग आणि मोग आणि मोगूच असिलो अनंत मोग असिलो तशी मोग नंद महाराज मेळला नंद नंद गावांत गोकुल अंत मगिरी सकड सांग अस गौधन अस रुपयाच भंगर रत्न पुरा कडून पुरा ऐश्वर अस कसरे ऊन ना प्रजाजन संतुष्ट अस तांगेल तांगेल मोग रायल अस रायल तांगेल प्रजाजन मोग अस पुरा परफेक्ट अस एक मात्र तंतु कोण अस रायाक चेडू नाती ताजी पुढे एक घटना अस वृषभानू महाराज महीभानूला नऊ पुतापैकी एक पुत तांगेल मस्त फ्रेंडशिप अस नंद महाराज आणि वृषभानू महाराजांनी आणि त्यानिमित्त प्राय राहिले मगिरी वृषभानू महाराजांनी यशोदा वट्टो वाडी कोण दिल्या नंद महाराजांनी ती सोयरी घेऊन आयला खाय दाखवून मेहरानो गाव नंद गावा दाखवून 8 किलोमीटर दूर असं घेतली थै तिकडे जन्म झालं यशोदा खाय खाय वत्त पळते खाय असं थै खाय वत्ता थै सकडकडे यश मिळतं काय सकाळ सक्सेसफुल एव्हरीबडी सक्सेसफुल यशोदा यश देता आली म्हणून यशोदा तिकडे दोन भाव असत यशोधर आणि यशवंत दोन भाव एक बहिणी आणि अण्णाला नाव सुमुख गोप आणि अवसूल नाव पटुला गोपी त्यांनी जन्मदिन मगरी तुम्ही प्राय येता त्यांना तंगेल त्या सोयरीक घेऊन वृषभानू महाराज येतात आणि तागेल्या मध्यस्थी निमित्त नंद महाराजांनी यशोदाले वाडी जाता आणि मस्त दिस झाले बरी त्यांचं चेडू जाणार ते मस्त बेजार सफळांत नंद गावांत गोकुला सगळा कडक बेजार आमगेल रायात पूतना धुवना आणि प्राय झाले यांनी चेडू गावचे एज झाले मुखार सरले त्यांनी पण केन्ना गोकुलांत तू येवन यमुनेन तू सकाळी सान स्नान करचे असं प्रातर विधी नित्य नियम म्हणून एक दिस तांकां न्हावच्या वताना वेळ जाला सिके वेळ जालो त्या दिसू आणि मस्त साधू जन ऋषी जन ब्राह्मण जन थंय स्नान करतात तांगेले फिक्स वेळ असत ब्रह्ममुहूर्तार येऊन स्नान करून ध्यान तप करून ते असत आजी नंद महाराजाक वेळ झाला पण साधू आणि पुरा मनीस असत तांगेले कपडा काम झाला त्यांनी टायमार वचून न्हावून आणि पुरा पूजा आणि करून ध्यान तप करून गायत्री करून उपास येता असत त्यांनी उपास येता असत ती हांगच्यान वेळ झालो नंद महाराजा वत्त असं तांगेल न्हावून झाला हागेल न्हावून जावच्या बाकी असं आणि वाटेरी त्यांनी मेळता ती नंद महाराजाक पळेल सत्ताक सकळ ब्राह्मवृंदान म्हणान तू भारी खुश जाता आणि सकळ वट्टू म्हणता ती पुत्रवान भव म्हणून म्हणतात त्यांनी कसं म्हणा तू त्यांनी ठरवून येणे ती की आमचं मिळणारी आशीर्वाद दिवचे असून प्लॅनिंग करून दवानी त्यांनी केन्ना वगी वचे तवळ वगी होता आज तो मिळली त्यांनी पुरा करून उपास होतो सगळी वा वेळ होत अस रस्त्या भीतर मार्गारी मिळले मग त्यांनी स्वतः स्वयंस्फूर्त प्लॅन करणे पुत्रबान भोवून तो आशीर्वाद दिला नंद महाराज हसू हास आयला मना विचार करता ही प्राय बी आणि चेडू जायची आणि आता हांनी आशीर्वाद दिला पुत्रबान भाव कशी जाऊ चेडू म्हणून प्रश्न केला असं ब्रह्मवृंदाक की चेडू कशी जाऊचे ह्या प्रयारेनी तर ब्राह्मणान सांगले असं पळय आम्ही कसं नाही ठरवून विचार करून आशीर्वाद दिलेले नाही हा जे आम्ही सांगितलं आहे उत्स्फूर्त आमकाय गोत ना आम्ही कसं म्हणलंय आणि वट्टू कसे म्हणत तेव्हाही गोतू ना त्यानिमित्त ब्रह्मवृंदानं कसं सांगेलच पळय ते केदनाही पट्टी जायना अशी म्हणून नंद महाराज मुखार होता त्यांनी मुखार होते पण ह्या पुरा उरलेल मागिरी तांकां मनान तो प्रश्न अस की आम्ही आशीर्वाद दिल वई तो बद्ध जायना तरी सकळ जणा भितर मना भितर विश्वास बंद कैद जाता ब्रह्मवृंदा वयलो आमगेल कसं ख्याती अस आम्ही कसं म्हणता पळय ते सत्य जाता आतांकाय जे काही मनान तो भय अस आम्ही म्हणलेले सत्य जायना तरी कशी करचे तांकी येत ना पण त्यांनी त्या शिव स्वतः घरा वचचे पशी झोपडी भीतर वचचे पशी त्यांनी गुरु कडे गेले शांडिल्य मुनी लोकल गुरु हा थंय राबतालो स्वामी आमकां आज भारी मनान तो प्रश्न असा अशेष जाल्ले आजी आम्ही येताना आमकां मना भितर सगळ्यांनी उट्टू मेळ्ळो न्हू एक वाक्य जावन आम्ही आशीर्वाद दिला पुत्रवा अनुभव आतां आमकां मनांत येतना सर कशी जावची पुत्र आमकां आमगेलें वाक्य सत्य कशें जावचें सांगता तुमी आमकां तेन्ना सांगिल्लें म्हणून सांगिल्लें सर की तुमी गोपाल मंत्रा यज्ञ कोरता यज्ञ कोरता होम कोरता 18 करोड 18 crores गोपाल मंत्र म्हणून तुमी आवती अर्पण कोरता यज्ञा भितर तेन्ना तुमकां तुमगेले सांगिल्ले वाक्यच पळय उतरच पळय हे सत्य जाता तेन्ना सगळ्यांनी अनपत्य वगी 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 कोरून यज्ञ यज्ञ स्थापन केल्ले आसा सगळ्यांनी मुट्ट मेळ्ळो 18 करोड इतली पंता गोपाल मंत्र म्हणून प्रत्येक मंत्रा मागीर स्वाहा म्हणून आवती अर्पण केल्ले आसा भारी अनपत्यान भारी सिन्सियर भावनेन पुरा सांगूतच ना हे तांगेले वाक्य सत्य जायना तरी ब्राह्मण आल्या पुरा स्थिती पुरा समाप्त जाता पण त्यांनी तत्पर जावन अगत्यान यज्ञ केलो आणि केदना 18 crores आवती लास्ट आवती घालता पळय तेन्ना यज्ञ होमा अग्नी अग्नी भितरी एक नील तेज प्रकट जाता भव्य दिव्य तेज नील सगळा देख पडता सगळ्या डोळ्या आदराक नील तेज प्रकट जावन आकाशा भितर वता सगळा डोळे त्या तेजा पळत पळत आकाशा वता आणि आकाशा भितरी त्या नील तेज एक सहान चेरडा रूप घेता चेरडू नाही आकार मात्र पुरे पूर्वेक निराकार तेज मागीर तेज आकार घेता आणि आकार जावन चेरडू जावन अपार सकाळ येता सकळ जण पळत असत सकाळ येऊन नंद महाराज आल्या मना भितर वता हृदया भितर प्रवेश करता तेन्ना नंद महाराजाला तेज कसं सांगचे अति 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 तेज तेजस्वी जावन नंद महाराज भारी खुशी जाता कसंगी नमुन्या म्हणून अचिंत्य खुशी जाता मनांत तेन्ना थोड्या वेळांनी ते तेज नंद महाराजाल्या हृदया भितर निवास करून भायर पडटा आणि यशोदा मातेल्या हृदया भितर प्रवेश करता तेच तेज तेन्ना यशोदा माता तिगेल तेज अनंत कटल्यान वाडत गई तिगेल सौंदर्य तिगेल चंदाई मस्त मस्त कडल्यान करोडो कोटल्यान वाडता मागीर तेच तेज तिगेल हृदया दाखोवन तिगेल गर्भाशयान तूं प्रवेश करता आणि ह्या नमुन्यान यशोदा गुरबीण जाता त्या दिसू कार्तिक पौर्णिमा दिसू त्या कार्तिक पौर्णिमा दिसू सकट ब्राह्मणाले होम कैद जाता त्या दिसू संपन्न जाता आणि त्याच दिसू सकाळ वेळा येजराक यशोदा गुरबीण जाता ताका म्हणचे दिव्य आमगेले म्हण की नाही मंत्र जावन आवती जावन तेज निर्माण जावन हृदया भितर प्रवेश करून गर्भा भितर प्रवेश करून गुरबीण जाल्ले यशोदा म्हणून देव म्हणता जन्म कर्म तमे दिव्यम तर कार्तिक पौर्णिमा गुरबीण जावन तुम्ही लॅक करू येतात श्रावण वद्य अष्टमी ताई 9 महिने 9 दिवस जाता ती अशी गर्गसंहितेन तू सांगिले असं मागे गोपाळ चंपू सांगिले असं आणि तेदना तेदना ते नील तेज प्रवेश करता पळय तेदना यशोदा गर्भांत तू ट्विन्स प्रवेश करता ती एक कृष्ण आणि एक योगमाया योगमाया ते देवान सांगिले असं की केदना हांव येता तेदना मगेल पूण मेल माळगड भाव येता अनंत शेष बलराम येता तक तू हे देवकी गर्भा दाखोवन रोहिणी गर्भांत ट्रान्सफर करता त्या कार्य केले मागीर तुका हांव बक्षीस दिता कितें म्हळ्यार हांव तुका मगेली भयणी कोण घेता मगेले अम्मा पोट्टान तूं हांव आनी तूं ओटू रपता ती आणि मगेली भयण जावन तूं जन्म घेता हे तुगेले बक्षीस त्या कामा खातीर त्या सेव केले खातीर तुका ते हांव तुका आशिर्वाद दिता त्या खातीर ते नील तेजा भितरी कृष्ण गर्भा प्रवेश करता ताजे कडेन उठून योग मायेन प्रवेश करता आणि मागीर जन्म दिसांत म्हळ्यार श्रावण वद्य अष्टमी ह्या दिसांत राती मध्यराती मध्यराती ट्विन्स जाता ती तेवय एक आणि गंमत असा हांगा देवकी वसुदेव तांकां जन्म जाता कृष्णाला थंय कृष्ण जन्म जाला हांगाय कृष्ण जन्म जाला आणि त्या देवांना थंय चातुर्भुज जाऊन दर्शन दिला आणि सांगितलं असं की पळय म्हाका हांगा तुम्ही थंय जमुने वती पार करून म्हाका थंय गोकुला भितर सोडता. थंय यशोदान सगळं धरून दिला, थंय खेळडू हांगा हाडका आणि म्हाका थंय सोडता. आणि वसुदेव केन्ना थंय पावला पळय सकळांक काही गर्द न्ही दी, कोणय जाग ना ती, यशोदाबय जाग ना, तिकाय गोत ना की तिने डिलिव्हर जावं न्हू, बळान जावं न्हू, कसं जन्म दिला, एक चेडू की दोन चेडू, चेल्लो की चेल्ली, कसं गोत ना. देवाला इच्छेप्रमाणे योगमाया प्रभावाप्रमाणे सकळांक न्ही जायला थंय. आणि दे डोंट नो हाव मेनी चिल्ड्रन बॉर्न. केन्ना केन्ना वसुदेव पावत पळय चेडा घेवन, प्रत्येक मनुष्य निद्रादीन आसत, कोणय जाग ना. तेन्ना ताणें तेगेले वट्टू चेडू आसा पळय ते चेडू वचून यशोदाक बगले दवरले. बगले दवर चत्ताक त्या तागेले चेडू आसा हातांत दिले, त्या चेडा भितर विलीन जाला. द बेबी विच वसुदेव हॅड ब्रॉट, द बेबी मर्ज्ड इन द बेबी विच यशोदा हॅड डिलिव्हर्ड. सो नाव टू बॉयज बिकेम वन बॉय. सो नाव हाव मेनी आर रिमेनिंग, वन बाय वन गर्ल. तर ते चेल्ले चेडाक घेवन वसुदेव वपास सोडटा आणि वपास पावता. ती कहाणी विंगड आसा. हांगा फालफाल्यारी नंद महाराजली भयण आसा, ती खंय विंगड करून आसा. हे गुरु भयण आसा, हिका आतां सुतिका ग्रहांत व्हेल्ले राती. शी इज नाव इन द सुतिका ग्रह, नॉट इन द मेन पॅलेस. आतां बळान जेवचे वेळ जालो न्हय म्हणून ती राती तिका थंय व्हेल्या. रोहिणी थंय आसा त्या सुतिका ग्रहांत, आणि देवकी सॉरी यशोदा गुरुबेणी तिवूय थंय आसा, आणि रोहिणी आतां बळान जाली मात्र 8 दिसां फुडें, ती चेड्या घेवन थंय आसा एक पळोवचे का तरी, बळान करचे का तरी. आणि भयणी देव नंद महाराजाली आणी खंय कास की तिका सकाळी फालपल्या स्वप्न पडटा की मेगेल्या वन्येक चेडू जाला म्हणून तिका स्वप्न येता. ती एकदम उदान रपता आणि धांवतो येता सुतिका ग्रहांत आणि बागेल धाडायता. आयकल गो ती यशोदा, आयकल गो, आयकल वन्य आयकल गे तुवें. ती उठायता आणि उठा न्हू सुरवेक फस्ट चेडा पळयता. तेन्ना तिका कळटा की हांव चेल्ल्या चेडा जन्म दिला न्हू. सो गोपाल चंपू डिस्क्रायब्स यु नो द फस्ट दर्शन ऑफ यशोदा देवी, कशी तिका अनुभव जाता चेडा मुखकमल पळोवन. शी बिकम स्तब्ध विकार, तिकडे कसने अशी शी बिकम स्टंड विथ एक्स्टसी. अति आनंद जाऊन तिका कसं करून कळना, डोळे चिमले जायना ती. अशी एक नजर चेडा पळत असा मोगान. मागीर रोहिणी येता, ती चेडा पळयता. मागीर रोहिणी एक सर्वंटा पेटयता बायल मनशाक, वस रे वच गो नंद महाराज सांगून येवका खबर की बायल बळान जाली म्हणून. नंद महाराज ती बायल मी सांगच्या वता गोपी की तुमकां पुत्ररत्न प्राप्त जाला म्हणून. नंद महाराज इतली खूश जाल्या, इतले खूश जाल्या त्या वेळार नंद महाराज आले कितली गाय दूद काडता आसत पळय. एट दॅट टायम वॉट एवर नंबर ऑफ काउज दे वर बिंग मिल्क दॅट टायम, ताणें सांगले सर की ऑल दोज काउज शुड बी गिवन टू दीस लेडी एज डोनेशन, एज गिफ्ट, एज बक्षीस. दूद काडता पुरा गाय त्या बायले मनशाक दूद दान दिला. आणि भारी खुशीन लायक अंगाल घालून सकाळी सकाळी धांव धांव तो वता आसा सुतिका ग्रहांत. तेन्ना पडद बंद आसा पळय गमत कशें म्हणून, पडद बंद आसा भायर पुरो बायलेमनशाक रावल्या ती. आमकां पुरे बक्षीस दिवका मागीर तुमगेले चेडा दर्शन मेळटा. सकळांक नंद महाराजान बक्षीस दिला. मागीर रोहिणी आयल्या, म्हाकाय बक्षीस दिवका नातल्या पडदो आमी उगडना ती, पडदो बंद करतात म्हणून. सकळांक बक्षीस दिवन मागीर नंद महाराजा खातीर पडदो ओपन केला. नंद महाराजान वर्णन केलं असं त्यांनी केन्ना फर्स्ट टाइम पळयलं चेडाक कसली खुश झाला तांकां. हाव टू एक्सप्लेन इन वर्ड्स आय डोंट नो, सो मच हॅपीनेस वॉज देअर. मागीर नंद महाराजान भारी गर्द जन्मोत्सव संपन्न केला. ते आम्ही जन्मोत्सव वर्णन असतो नंदोत्सव ते अनेक पंत करूया. सांगचे निमित्त कसे म्हणाले, या प्रत्येक कार्य प्रत्येक आणलेल्या स्टेप्स ऑल स्टेप्स आर डिवाईन. जन्म कर्म चमे दिव्यम. आणि तू कसने वस्तू आम्ही केलेले म्हणके ना, प्रत्येक वस्तू दिव्य असं. आणि वतवताना एक सांगत, एक रहस्यमय गोष्ट सांगत असं, ती म्हणाली यशोदाक झालेलो माधुर्य कृष्ण, देवकी झालेलो ऐश्वर कृष्ण, दोन कृष्ण साठी, एक ऐश्वर संपन्न कृष्ण जन्म झाले सदाकाची चतुर्भुज विष्णू जाऊन दाखवले दर्शन, आणि एक द्विभुज कृष्ण, आणि गमत असा दोघाला जन्म झालेलो रोहिणी नक्षत्रांतो, बट देर सम डिफरन्स इन दॅट ऑल्सो, कसं असं डिफरन्स, त्या म्हणाली प्रत्येक नक्षत्रांतो देर आर फोर डिव्हिजन्स, चार चरण असतात, इच हॅज सर्टन टाइम, नक्षत्र हॅज सर्टन टाइम अँड इट डिवायडेड इन टू फोर चरण, त्या प्रत्येक चरणांतो एक पर्टिक्युलर टाइम असा, त्या द्वितीय चरणांतो देवकीक चेडू झालेलं आहे, आणि मग देवकीक जन्म देऊन मस्त उरलेलं असं ती सांगितलं असं ती ॲश्युरन्स दिलेलं असं मस्त उद्गार करून दिलेलं असं, तर थोडा समय गेला, मागे देवकी सांगितलं असं मग मस्त भाई करता हे चतुर्भुज रूप सोडू सान चेडू जाणू का मग दूध दूध देऊ का म्हणा असं, म्हणून देवान मागीर सान चेडू गावन तिघेल्या स्तनपान केलेलं असं, तिघेलं दूध पिलेलं असं, ताजे मागीर वसुदेवान मत्यार घेऊन चेडात यमुना पार करून आईल असं, पण तू एक स्वल्प वेळ गेला, तिथली वेळान तो हंगा रोहिणी नक्षत्र आलाय, तृतीय चरण आरंभ झाला, आणि त्या आरंभ झालेल्या प्रयत्ना त्यांना देव यशोदानं जन्म दिला कृष्णाचा, सो यशोदा कृष्ण वॉज बॉर्न इन तृतीय चरण ऑफ रोहिणी नक्षत्र, अँड देवकी कृष्ण वॉज बॉर्न इन द्वितीय चरण ऑफ रोहिणी नक्षत्र, हे आमकां बरेल असं गोपाल चंपू या ग्रंथांत जीव गोस्वामी बरेल असं, अँड देन बोथ द कृष्णाज हॅव बिकम वन, आणि तेच रहस्य संतो असं केन्ना कृष्ण हांगा दाखवून गेले पळय वृंदावना दाखवून भायर गेले ना, ही वेंट टू मथुरा, हू वेंट टू मथुरा, वृंदावनम पादम एकम न गच्छती, केन्नाही वृंदावना पासून भायर वचना काही, मग कोण भायर गेलो मागीर, हू वेंट आउट ऑफ वृंदावन, यू हॅव टू नो दॅट, सो देवकी कृष्ण हू मज दिन माधुर्य कृष्ण ही वेंट आउट ऑफ वृंदावन, आणि माधुर्य कृष्ण वेर ही वेंट, वी डिंट सी हिम एनीवेर, ताणे सूक्ष्म रूप जाऊन भाव रूप जाऊन प्रत्येक ब्रजवासीला मना भीतर प्रवेश केला, आणि भाव रूप जाऊन प्रत्येक ब्रजवासीक गो गोपीक गोपालक हाऊस वॉक्सक सगळ्यांक उत्कट संग दिला काय विरहांत विप्रलंब भाव, भितरी उत्कट संग अस बाहेरी दुःख अस विराचे, अशी अद्भुत अवस्था त्यांनी सगळ्यांक कोण माधुरी कृष्ण सगळ्या भीतर प्रवेश केला, केन्ना थंय कृष्ण जाऊन आशिल्ले पळय त्यांना एक कृष्ण आशिल्लो सगळ्या वट्टो आशिल्लो, पण केन्ना देवकी कृष्ण चमकलो मथुरेंत द्वारकांत हस्तिनापुरांत त्यांना माधुरी कृष्ण प्रत्येक ब्रजवासीला मना भितर प्रवेश केलेलो असा, आणि तेच देवान दाखवले अक्रूर घाटात तू केन्ना अक्रूर देव अक्रूर देवा घेऊन वतात पळय दोन भावांक, त्यांना जमुना भितर नावच्या देवता उदका भितर दिसता कधी दिसता शेषनाग जावन विष्णू जावन दर्शन दिसत अस नेला उदका भितर भारी आश्चर्य, पण भायर पळयता अरे चेडू मस्त आश्चर्यकारक काम करता सगळं, भायर येऊन पळयता दिसता ते रथार बसले असत ती दोन्ही चेडू एका तेका पळयत असत ती रथारी बसले असत ती अपास उदका भितर गेले मागीर अपास दिसता तो बलराम जाऊन रमला अनंत शेषू आणि कृष्ण जाऊन रमला विष्णू शेषशाही विष्णू जाऊन रमला, ते आमक इंडिकेशन मेरी दॅट इज द बॉर्डर ऑफ वृंदावन, आता हाजी मागीर ऐश्वर लीला इज बिगिनिंग अँड माधुर्य लीला इज एंडिंग ओवर हियर, दॅट इज सिग्निफिकन्स ऑफ दॅट, हे पुरा रहस्यमय वस्तू हे कोण सांगले पुरा जीव गोस्वामी नारद मुनी गर्ग गर्ग मुनी ऑल दीस पीपल आर एक्सप्लेन्ड, आम कशी गोष्ट चलते आम्ही दिव्य ना ती आमगेली बुद्धी दिव्य ना, दिस इज रेडीमेड नॉलेज अनुभूती गिवन बाय जीव गोस्वामी, त्याका तरी पुरा या कशी ते दिव्य म्हणून आमकां ह्या निमित्ताक कळटा, इन दीस वे वी अंडरस्टँड की जन्म कर्मचम दिव्यम, त्या पुरा गुप्त जावन त्या भावने भितर आम्ही जन्माष्टमी संपन्न करता, दळ उडचे स सहस्त्र नाम कुरचे हैं, एवरीथिंग इज फैंटास्टिक एक्सेलेंट, बट ऑल दैट ऑल दोज एक्टिविटीज शुड बी परफॉर्म्ड विद दिस भाव, या पूरा अनुभूतेन तू या पूरा नॉलेजा भितरी ते पूरा एक्टिविटी करता तेदना आमका देवालया दिव्य जन्माचो पूर्ण लाभ प्राप्त जाता, तेदना आमगे जन्माष्टमी सफल जाता। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।